नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना घेऊन फाल्कन 9 हे रॉकेट आज अंतराळात झेपावलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या ॲक्सियम 4 या अंतराळ मोहिमेला फ्लोरिडा इथे केनेडी स्पेस सेंटरवरून आज दुपारी 12:01 प्रारंभ झाला. या रॉकेटमध्ये असलेल्या स्पेसएक्स ड्रॅगन या अंतराळयानातून 4 अंतराळवीरांचं पथक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने प्रवास करत आहे. शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून देशवासियांसाठी संदेश पाठवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली. त्यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली दरम्यान मेट्रो मार्ग उभारले जाणार आहेत. 4 वर्षात हे मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे. या 13.5 किलोमीटरच्या मार्गावर 13 स्थानकं असतील. संविधान हत्या दिवस आज पाळला जात आहे. 25 जून 1975 या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. संविधान हत्या दिनानिमित्त मानवाधिकारांच्या मूल्यांचं संवर्धन करण्याच्या हेतूनं आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 700 अंकांची वाढ झाली आणि तो 82,756 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 200 अंकांची वाढ नोंदवत 25,245 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.